नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विधानावरून संसदेत गदारोळ. काँग्रेस दिशाभूल करत असल्याचा आरोप करत आपलं पूर्ण विधान ऐकण्याचं शहा यांचं आवाहन. विधान परिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे यांची बिनविरोध निवड निश्चित. मुंबईत घारापुरी लेण्यांकडे जाणारी बोट उलटून 13 जणांचा मृत्यू. जालना इथं सोनोग्राफी मशीनची विक्री करणाऱ्या 3 जणांना अटक. साहित्य अकादमीच्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा. ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांना विद्यांचे गद्यरूप या समीक्षेसाठी पुरस्कार जाहीर. आणि अष्टपैलू क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करत विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज काल बाधित झालं. राज्यसभेत संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी तर लोकसभेत संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही बाजूंनी घोषणा सुरू राहिल्यानं दोन्ही सदनांचं कामकाज प्रथम 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. दरम्यान विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना अमित शहा यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी केली. अमित शहा यांनीही पत्रकार परिषद घेत काँग्रेस पक्ष आपल्या विधानाची काटछाट करून जनमानसात संभ्रम पसरवत असल्याचं सांगत आपलं पूर्ण विधान जनतेसमोर ठेवण्याचं आवाहन प्रसार माध्यमांना केलं. ते म्हणाले,
काँग्रेस पार्टीने फिर एक बार अपनी पुरानी पद्धति अजमाते हुए बातों को तोड़ मरोड़ कर और सत्य को असत्य के कपड़े पहनाकर समाज में भ्रांति फैलाने का एक कुत्सित प्रयास किया है. राज्यसभा में मेरे बयान को तोड़ मरोड़ कर पेश किया गया. ये अत्यंत निंदनीय है और मैं इसकी निंदा करना चाहता हूँ. मैं स्पष्टता के साथ कहना चाहता हूँ, मीडिया को विनंती भी करना चाहता हूँ कि मेरा पूरा बयान जनता के सामने रखिए.
एक राष्ट्र एक निवडणूक विधेयकासाठी संयुक्त संसदीय समिती जेपीसीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये 31 खासदारांचा समावेश असून त्यात लोकसभेतले 21 आणि राज्यसभेतले 10 सदस्य आहेत. ही समिती अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी आपला अहवाल सादर करेल. नक्षलवादाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत सादर केलं. राज्यातल्या नक्षलविरोधी पथकानं केलेल्या मागणीनुसार हे विधेयक आणत असल्याचं त्यांनी सांगितलं. या विधेयकावर व्यापक चर्चा होण्यासाठी ते संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्याची शिफारस फडणवीस यांनी केली. वस्तू आणि सेवा कराच्या संदर्भात 2017-2020 या 3 आर्थिक वर्षातला व्याज किंवा दंड किंवा दोन्हीही माफ करण्यासाठीची अभय योजना राज्य सरकारनं लागू केली आहे. संबंधित व्यापाऱ्यांनी या अभय योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. ते काल विधानसभेत बोलत होते. या संदर्भातली विवादित रक्कम 54,000 कोटी रुपये इतकी आहे. दरम्यान काल विधानसभेत विद्यापीठ सुधारणा विधेयक, वस्तू आणि सेवा कायदा दुरुस्ती, मुद्रांक शुल्क वाढ विधेयक आवाजी मतदानानं मंजूर झालं. परभणी आणि बीड प्रकरणी काल विधानसभेत चर्चा सुरू झाली. काँग्रेसचे नितीन राऊत यांनी चर्चेला सुरुवात केली. परभणीतल्या घटनेनंतर अमानुष मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई कधी करणार असा सवाल त्यांनी केला. शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांवरही गुन्हे दाखल केल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. पोलीस कोठडीत दगावलेल्या सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांची मदत आणि सरकारी नोकरी द्यावी अशी मागणी राऊत यांनी केली. या सगळ्या प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथक नेमून अथवा सीआयडी मार्फत करावी अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणी अन्य एक आरोपी विष्णू चाटे याला पोलिसांनी अटक केल्याचं वृत्त आहे. परभणी इथं हिंसाचारादरम्यान झालेल्या नुकसानापोटी कोणत्याही प्रथम माहिती अहवालाशिवाय पंचनामे करून व्यापाऱ्यांना भरपाई देण्यात यावी. या प्रकरणात नागरिकांच्या तक्रारी आलेल्या 3 पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा विधिज्ञ धर्मपाल मेश्राम यांनी दिले आहेत. ते काल परभणी इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. विस्तारित जाणारी सामाजिक दरी कमी करण्यासाठी सर्वांनीच सामाजिक सलोखा आणि शांततेसाठी पुढाकार घेण्याचं आवाहन मेश्राम यांनी केलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अधिकारी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल त्वरित जाहीर करावा अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे. ते काल विधान परिषदेत बोलत होते. महाराष्ट्र स्थापत्य अधिकारी सेवेच्या 495 पदांसाठी 28 जानेवारी 2024 रोजी मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. राज्य विधान परिषदेच्या सभापतीपदी महायुतीचे प्राध्यापक राम शिंदे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. या पदासाठी राम शिंदे यांचा एकमेव अर्ज कालच्या विहित मुदतीत दाखल झाला, त्यामुळे त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. मुंबईत गेटवे ऑफ इंडियावरून घारापुरी लेण्यांकडे निघालेल्या बोटीला उरण इथं झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 10 नागरिक आणि नौदलाच्या 3 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. या घटनेची नौदल आणि राज्य सरकारमार्फत चौकशी केली जाईल असं फडणवीस यांनी सांगितलं. जालना इथं अंबड चौफुली रस्त्यावर सोनोग्राफी मशीनची विक्री करणाऱ्या 3 जणांना पोलीस आणि आरोग्य विभागाच्या पथकानं काल अटक केली. नोंदणीकृत रेडिओलॉजिस्टलाच अशा प्रकारची मशीन विकत घेऊन वापर करता येतो. दरम्यान या तिघांपैकी एक आरोपी अवैध गर्भलिंग निदान प्रकरणात सध्या बीड तुरुंगात असलेल्या डॉ सतीश गवारे याचा साथीदार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. साहित्य अकादमीचे वार्षिक पुरस्कार काल जाहीर झाले. 8 कविता संग्रह, 3 कादंबऱ्या, 2 कथा संग्रह, 3 निबंध, 3 समीक्षा ग्रंथ, 1 नाटक आणि 1 संशोधन ग्रंथ अशा 21 साहित्य कृतींना हे पुरस्कार घोषित करण्यात आले. ताम्रपट, शाल आणि 1 लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप असून 8 मार्च 2025 रोजी दिल्लीत एका कार्यक्रमात हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केले जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर इथले ज्येष्ठ समीक्षक डॉ सुधीर रसाळ यांना विंदांचे गद्यरूप या समीक्षेसाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराबद्दल रसाळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
हा मराठीला मिळणारा सर्वोच्च पुरस्कार मी मानतो. साहित्य अकादमीचा पुरस्कार हा सर्वोच्च पुरस्कार मी मानतो. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, बासी मर्ढेकर, प्रभाकर पाध्ये अशा महान विचारवंत टीकाकारांना जो पुरस्कार मिळाला तो मलाही मिळाला याचा मला विशेष आनंद होतो.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ रसाळ यांचं अभिनंदन केलं आहे. या पुरस्कारामुळे एका व्रतस्थ साहित्यिकाचा सन्मान होत आहे या शब्दात फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला. क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. काल ऑस्ट्रेलियात ब्रिस्बेन इथं पत्रकार परिषदेत अश्विननं या निर्णयाची माहिती दिली. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतल्या पहिल्या सामन्यात अश्विननं 53 धावात 1 बळी घेतला होता. अश्विनच्या क्रिकेट कारकिर्दीचा आढावा घेणारा हा संक्षिप्त वृत्तांत.
6 नोव्हेंबर 2011 रोजी दिल्लीत वेस्ट इंडिज विरोधात आपला पहिला क्रिकेट कसोटी सामना खेळलेल्या अश्विननं एकूण 106 कसोट्यांमध्ये 537 बळी घेतले. कसोटी क्रिकेटमध्ये अनिल कुंबळे पाठोपाठ सर्वाधिक बळी घेणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरला. कसोटी क्रिकेटमध्ये 6 शतकं आणि 14 अर्धशतकंही त्याच्या नावावर आहेत. याशिवाय एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये 156 बळी तर T20 सामन्यांमध्ये त्यानं 72 बळी घेतलेत. 300 कसोटी बळी आणि 3000 धावा अशी अष्टपैलू कामगिरी करणारा अश्विन क्रिकेट जगतातला 11वा खेळाडू ठरला. तर 11 वेळा मालिकावीर किताब पटकावत अश्विननं मुथय्या मुरलीधरनच्या विक्रमाशीही बरोबरी साधली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असलो तरीही व्यावसायिक T20 क्रिकेट खेळत राहणार असल्याचं अश्विननं जाहीर केलं आहे.
दरम्यान बॉर्डर गावस्कर मालिकेतला 3रा कसोटी सामना काल अनिर्णित राहिला. 5 सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 बरोबरीत असून मालिकेतला 4था सामना मेलबर्न इथं 26 तारखेपासून खेळवण्यात येणार आहे. परभणी जिल्ह्यात निर्यातवाढीस चालना मिळण्यासाठी जिल्हास्तरीय निर्यात प्रचालन ही 1 दिवसीय कार्यशाळा काल घेण्यात आली. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन झालं. परभणी जिल्हा मराठवाड्यात हा निर्यातीमध्ये 2र्या क्रमांकावर असल्याचं गावडे यांनी सांगितलं. केंद्रीय सार्वजनिक तक्रार निवारण तसंच निवृत्तीवेतन विभागामार्फत आजपासून सुशासन सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. या आठवड्यात आयोजित विविध शिबिरांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन मोहिमेअंतर्गत कुष्ठरोग तपासणी मोहीम सुरू आहे. उद्यापर्यंत ही मोहीम चालणार आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विधानावरून संसदेत गदारोळ. काँग्रेस दिशाभूल करत असल्याचा आरोप करत आपलं पूर्ण विधान ऐकण्याचं शहा यांचं आवाहन. विधान परिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे यांची बिनविरोध निवड निश्चित. आणि साहित्य अकादमीच्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा. ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांना विंदांचे गद्यरूप या समीक्षेसाठी पुरस्कार जाहीर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.